गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळेना, गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा संतकुळीचा राजा।
गुरु हा सहजासहजी आपल्याला भेटतोच असं नाही, त्याची प्रतीक्षा करावी लागते, डोळ्यात प्राण आणून त्याची वाट बघावी लागते। शिष्याच्या हातून गुरुप्राप्तीसाठी दीर्घकाळ तपश्चर्या घडावी लागते। मुख्य म्हणजे खरा गुरु, सद्गुरु हा शिष्यानं ओळखावा लागतो। या गुरुप्राप्तीसाठी शिष्य किती तळमळत असतो, जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र त्याला आपल्या गुरुचाच भास होत असतो। गुरुच्या अशा सतत भासानं अविरत ध्यासानं वेढावलेला शिष्य त्याच्या स्वागताची तयारी करत असतो, कुठल्याही क्षणी गुरु दर्शन देईल असं त्याला वाटत असतं।
शन दान